भाषा आपली सर्वांचीच.
लेख 45वा.
मराठीचं भवितव्य. आपल्या मराठी भाषेचं आता काय होणार हो? जगणार की नाही? आणखी किती काळ जगू शकेल? फक्त बोलीभाषा म्हणून तरी उरेल की नाही? अशा तऱ्हेचे एक ना अनेक प्रश्न अलीकडे अनेकांच्या मनात डोकावतात. काहींच्या डोक्यात प्रामाणिकपणानं डोकावतात, काहींना असे प्रश्न भेडसावतात, काहींना ते बोलून दाखवण्याचीही आवश्यकता भासते, म्हणजे त्यांना हे प्रश्न अतिशय गंभीर वाटत असतात असावेत. इंटरनेटच्या महा की माया जालातली अनेक जाळी मरू घातलेल्या भाषा, बोली इत्यादींबद्दल भयंकर माहिती देण्याचे रतीब घालतच असतात. आपण स्वखर्चानं अशा जाळ्यात तासनतास गटांगळ्या खात अडकलो की आपली चिंता उगाचच चिघळते, वाढत जाते आणि बिलही. मराठीची परिस्थिती खरोखरच इतकी वाईट, इतकी गंभीर आहे का? असा विचार केला तर एक सुखद गोष्ट सर्वप्रथम जाणवते, ती ही की मराठी ही सुदैवानं फक्त मुंबई पुण्यात राहणाऱ्या उच्चभ्रू किंवा उच्च मध्यमवर्गीयांची भाषा नाही. खरं तर मुंबईत राहणाऱ्यांची ती आता राहिलेलीच नाही. मुंबईतल्या मराठी माणसांची उचलबांगडी होऊन काळ लोटला. मराठी ही महाराष्ट्रात राहणाऱ्यांची भाषा आहे. मुंबई महाराष्ट्रात असली तरी सुदैवानं मुंबई म्हणजे महाराष्ट्र नव्हे. आपला देश खेड्यातून राहतो आणि त्या ठिकाणी लोक अजूनही मराठीच बोलतात, ऐकतात, काही काही साक्षर लोक केव्हा केव्हा वाचतात सुद्धा, आणि काही लोक तर चक्क लिहितातही. म्हणजे सामान्य माणसांची दैनंदिन व्यवहाराची भाषा अजूनही मराठीच आहे. लहान गावातल्या आईबापांनाही आता आपल्या पोराला विंग्लिशचा अळत घालावं असं वाटतं, पण ते जमत नाही. म्हणजे आर्थिकदृष्ट्या त्यांना ते परवडत नाही आणि पोटाला चिमटा घेऊन जे कोणी बिचारे आईबाप आपल्या मुलांना इंग्लिश शाळेत घालतात त्यांनाही मराठीच्या सुदैवानंच म्हणायला पाहिजे इंग्लिश येत नाही. कारण अशी मुलं कोणत्या तरी खाजगी शाळेत जात असतात जिथे कसल्याच नियमांचं पालन होत नसतं. अनुदान असलेल्या शाळेतले शिक्षक निदान कागदोपत्री तरी शिक्षित असतात, प्रशिक्षितही असतात, पण विना अनुदान वगैरे खाजगी शाळेत अनुदान नसल्यामुळे त्यांना कुठलेच नियम लागू नसतात, त्यामुळे कशाचा काही पत्ता नसतो. परिणामतः मुलांना इंग्लिश येत नाही, अर्थात मराठीही चांगलं येत नाही, पण त्याला आपली मातृभाषा मराठी कामापुरती येत असते, कारण तो मराठी वातावरणात राहत असतो. ही परिस्थिती लहान गावातल्या किंवा खेड्यापाड्यातल्या शाळांचीच आहे असं मात्र नाही. अगदी खुद्द मुंबईतल्या इंग्लिश माध्यमाच्या अनेक शाळांमधून ह्याहून काही फारशी वेगळी परिस्थिती नाही. आपली मुलं असल्या शाळात जाऊन धड इंग्लिशमन होत नाहीत आणि धड मराठीही राहत नाहीत. अशा परिस्थितीत शेवटी ती अनिच्छेनं नाईलाजानं कच्ची पण मराठीच होतात, उरतात. मागे आपले एक भाषा संचालक कोल्हापूरला आमच्या राजाराम महाविद्यालयात आले होते. तेव्हा चहापानाच्या वेळी ते विनोदानं म्हणाले होते, महाराष्ट्राला इंग्लिश न येणारा मुख्यमंत्री लाभला तरच मराठीचा उपयोग खऱ्या अर्थानं राज्यकारभारात मोठ्या प्रमाणात होऊ शकेल. निकाय गंमत, पुढे फार थोड्या दिवसातच आपले सांगलीचे वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले. दादा म्हणजे एकदम हुशार माणूस, अत्यंत कर्तबगार, प्रत्येक विषयात त्यांना रस होता, जाण असायची, त्यामुळे प्रत्येक फाईल त्यांना बघायची असायची. ह्या सगळ्याचा चांगला परिणाम असा झाला की इंग्लिश मजकुरासोबत केवळ शासकीय ठराव म्हणून कसलं तरी मराठी भाषांतर नव्हे तर खरंखुरं मराठी टिपण त्या फाईलींवर येऊ लागलं. हे तर आपल्या महाराष्ट्राचं नि मराठीचं दुर्दैवच म्हणावं लागेल की कैलासवासी वसंतदादांसारखा एकभाषी चाणाक्ष कामसू मुख्यमंत्री आपल्याला फार काळ लाभला नाही. ते पूर्ण काळ, प्रदीर्घ काळ आपले मुख्यमंत्री राहिले असते तर आज मराठीचा वापर करावा की नाही असले वाद घालत बसण्याची वेळच आली नसती. सर्वदूर मराठी प्रत्यक्षात वापरात आलं असतं, पण आत्याबाईना मिशा असत्या तर वगैरे म्हणून हातपाय गाळण्याची गरज नाही. वेळ अजूनही गेलेली नाही, आपण अजूनही निश्चय करू शकतो. भाषा जिवंत राहणं म्हणजे तरी काय असतं? भाषेचं जिवंत राहणं दोन स्तरांवरचं असतं. पहिला महत्त्वाचा स्तर म्हणजे ती भाषा प्रत्यक्ष उपयोगात असणं, प्रयोगात असणं, प्रचारात असणं, कोटी कोटी लोकांच्या मुखी असणं. हा पहिला उपयोगाचा स्तर बळकट असेल तरच अर्थात दुसरा स्तर शक्य असतो. मराठीच्या बाबतीत हा पहिला भाग सुदैवानं चांगला आहे, पण अधिक चांगला होण्याची आवश्यकता आहे की ज्यामुळे दुसऱ्या स्तरावर तिची प्रतिष्ठापना अधिक उत्तम प्रकारे होऊ शकेल. दुसरा स्तर म्हणजे ज्ञानभाषा म्हणून प्रचारात असणं. आपल्या भाषेला सर्व स्तरांवर ज्ञानभाषा करण्यासाठी त्या भाषेच्या सुपुत्रांनी चिकाटीनं प्रदीर्घ प्रयत्न करण्याची आवश्यकता असते. असे प्रयत्न नेटानं केल्यास यश निश्चित येतं हे इतिहासात आपल्याला ठाई ठाई दिसून येतं. मराठीचं भवितव्य काय असा प्रश्न खऱ्याखुऱ्या गांभीर्यानं विचारणाऱ्यांना ज्ञानभाषा म्हणून मराठीचं भवितव्य काय असंच म्हणायचं असतं. ह्या दृष्टीनं विचार करायचा झाला तर बऱ्याच मुद्द्यांचा विचार करायला पाहिजे, पण त्या तपशिलात आत्ताच न जाता असं म्हणता येईल की ज्ञानभाषा म्हणूनही मराठीचं भवितव्य सर्वसामान्यांना वाटतं तितकं वाईट नाही, निश्चितच नाही, पण म्हणून कोणी सर्व ठीकठाक आहे असं समजून गाफील राहू नये. मराठीचं भवितव्य शेवटी आपल्याच हातात आहे. जगाच्या आजपर्यंतच्या सांस्कृतिक इतिहासावर ओझरती नजर टाकली तरी हेच दिसतं की भाषेचे किंवा संस्कृतीचे मारेकरी परकीय नसतात, ते नेहमी स्वकीयच असतात. त्या दृष्टीनं आपण सर्वांनी आणि आपण निवडून दिलेल्या सरकारनं नियम पाळले तर मराठीच्याच नव्हे तर मराठी माणसाला उन्नतीसाठी उचललेलं ते एक महत्त्वाचं पाऊल ठरेल. प्रत्येकानं आग्रहपूर्वक मराठी बोलावं, केवळ घरातच नव्हे तर सार्वजनिक ठिकाणीही. आपल्या मुलांना मराठी माध्यमातूनच शिकवावं. महाराष्ट्र शासनाच्या कार्यालयातून महाराष्ट्रातल्या कोणत्याही संस्थेला किंवा व्यक्तीला दिलं जाणारं उत्तर हे मराठीतच असेल, पत्र भले कोणत्याही भाषेतून आलेलं असो. चतुर्थ, तृतीय आणि द्वितीय श्रेणीतील नियुक्तीसाठी मराठी माध्यमाच्या शाळेतून शिकलेल्या उमेदवारांचाच विचार होईल, इतरांचा होणार नाही, असे काही 4-2 नियम करून ते अतिशय प्रामाणिकपणानं पाळले तर मराठी राहील की नाही, इतर लोक मराठी स्वीकारतील की विरोध करतील असले दुर्बळ प्रश्न पडणार नाहीत.